नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी घोशणा केली की फुडले एक वर्स सीमा सुरक्षा दळ बीएसएफच्या आधुनिकीकरणा खातीर आनी बीएसएफ कर्मचाऱ्यांच्या कल्याणा खातीर समर्पीत आसतले. गुजरातात भूज हांगा बीएसएफच्या हिरक महोत्सवी स्थापना दिसाच्या सुवाळ्यांत उलयतना गृहमंत्र्यांनी सांगले की गृह मंत्रालय बीएसएफ जगातले सगळ्यांत आधुनिक आनी आक्रमक दळ करपाचे 5 वर्सांची मोख दवरल्या. हे वेळार तांणी ऑपरेशन सिंदुरा वेळार केल्ल्या कारवायेचो उगडास काढलो.
ऑपरेशन सिंदूर करकर पाकिस्तान की सेना हरकत में आई, बीएसएफ के जवानों ने जी दिनों में बीएसएफ और सेना के पराक्रम के कारण पाकिस्तान ने एक तरफा संधि की घोषणा की और इसके कारण समग्र विश्व के अंदर ये निश्चित हो गया कि भारत की सीमा और भारत के सुरक्षा बलों के साथ छेड़खानी नहीं करते हैं वरना नतीजे भुगतने पड़ते हैं.
बंडखोरी विरोधी कारवाई विशी मंत्र्यांनी बीएसएफच्या कामाचे कौतुक केले आनी 31 मार्च 2026 मेरेन देश नक्षलवादापासून मुक्त जातलो अशें म्हळें. छत्तीसगडांत बीएसएफच्या कारवाईक लागून 127 माओवादी आत्मसमर्पण केले, 73 जाणांक अटक केली आनी 22 जाणांक निष्क्रीय केले. तांणी जनतेक मतदार वळेरीच्या वेंचणूक आयोगाच्या सुरू आशिल्ल्या विशेष सघन पुनरावृत्ती एसआयआराक पुराय तेंको दिवपाचे आवाहन केले आनी ही देशाची लोकशाय सुरक्षित आनी शुद्ध करपाची प्रक्रिया अशें म्हळें.
रिस्पोंडर का रिस्पॉन्सिबिलिटी जिस वीरता दक्षता और अपने प्राणों की आहुति देकर बल के जवानों ने अब तक इसका निर्वहन किया है, न केवल देश की सीमाओं को सुरक्षित करते हुए, न जाने कितने यूएन के शांति मिशन और कितनी ही आपात स्थितियों में देश के अंदर भी, चाहे आतंकवाद का सामना करना हो, चाहे नक्सलवाद को समाप्त करने के लक्ष्य को सिद्ध करना हो, बीएसएफ के जवानों ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा, हमेशा कर्तव्य को प्रथम मानकर काम किया है.
विशेष सघन सुधारणा एसआयआर सुरू झाल्यापासून हजारांनी बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरीत पश्चिम बंगालातल्या वेगवेगळ्या चेकपोस्ट वेल्यान भारत सोडून वतात. बायोमेट्रिक्स घेऊन आनी आवश्यक कागदपत्रांचे काम पुराय केल्या उपरांत सीमा सुरक्षा दल बीएसएफ बांगलादेशी नागरिकांक सीमारक्षक बांगलादेशाच्या ताब्यात दितात. भारतात बेकायदेशीरपणान घुसखोरी करपी कितलेशेच बांगलादेशी स्वरूपनगरच्या हकीमपूर चेकपोस्ट वेल्यान तांच्या देशांत परततात. काय बेकायदेशीर घुसखोर 10 वर्सां परस चड काळ भारतात रावल्यात आनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला आनी कितल्योश्योच सरकारी कल्याणकारी योजना मदीं तांची नावां नोंद जाल्या. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 56वी आवृत्ती इफ्फी 2025 आज दुसरो दीस. माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाचे सचीव संजय जाजू हांच्या हस्तुकी पणजी गोंयांत कला अकादमीत ह्या बहुप्रतिक्षीत मास्टर क्लासाचे उक्तावण जाले.
200 movies are going to screen the entire festival, and this festival highlights that 50 women directors movies are going to screen. Our honorable prime minister Shri Narendra Modi ji's vision, the Nari Shakti, we are going to honor the legends like Santaram ji, Gurudar, Padmini madam.
Famous chitrapat nirmata Muzaffar Ali uktavana velar upasthit ashile. Muzaffar Ali hani iffi 2025 pehlo master class ghetlo.
Didn't become a filmmaker because I had to become something. I became a filmmaker because I had to feel, jise kehte hain, labrez ho jata hai, ek kaifiyat se, and you want to share that with the world. And then realizing, oh, this is a, how do I do it? I don't know this medium, you know. So then what I do is I start sketching it because I think maybe I was not trained to be a filmmaker. So I thought if I sketch it, at least, I'll know what goes into a frame.
जम्मू आणि काश्मीरात कुशळता आणि खेळावृत्तीच्या रोमांचक प्रदर्शना खातीर माची पुरायपणान सज्ज झाल्या, कारण देशभरातली 34 राज्यां केंद्रशासित प्रदेश आणि संघटनांचे प्रतिनिधित्व करपी सुमार 400 खेळाडू आजपासून जम्मू विद्यापीठाच्या जिमनेशियम हॉलांत सुरू जावपी 39व्या राष्ट्रीय शालेय खेळा स्पर्धा 19 वर्सां सकयल्या चले आणि चलियांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेवपाक सज्ज आसात. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस अंदमान आनी निकोबार जुयार कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. फुडल्या 3 दिसांत केरळ, माही, तमिळनाडू हांगाय घोग्यांनी पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुडले 2 दीस अस्तंत मध्य प्रदेशाच्या कांय वाठारांनी थंड ल्हारां येवपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान म्हळां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.